राजे। कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधा सित्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर। जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करीतो सद्गुरु भव व्याघ्रे घालूनी उडी गोवत्सास तडातोडी केली देखोनी शीघ्र सोडी तो सद्गुरु जाणावा प्राणी माया जाळी पडिले संसार दुखे दुखवले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा वासना नदी महापुरी बुडता प्राणी ग्लांती करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरु जाणावा गर्भवास अति साकडी इच्छा बंधनाची बेडी ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी फोडूनी शब्दाचे अंतर वस्तु दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे जीव एक देशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे फेडी संसार साकडे वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढूनी अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरु राव ऐक्य रूपे मागच्या वेळेला आपलं इथपर्यंत झालेलं होत। समर्थांनी हा दासबोध ग्रंथ 20 दशक आणि 200 समास याची एक पद्धतशीर रचना केलेली दिसते। त्याच्यामध्ये सद्गुरु कोण शिष्य कोण असद्गुरु कोण परमार्थाचं लक्षण काय अशा प्रकारे सुरुवातीला लक्षणं देखील सांगितली आणि 6वा दशक आहे तिथपासून अत्यंत महत्वाच्या अशा ध्यानाच्या विवेकाच्या विचाराच्या प्रक्रिया सांगायला सुरुवात केली। त्याच्यामधला दशक 5 समास 2 सद्गुरु लक्षण समास आपला यावेळेला चाललेला आहे। याच्यामध्ये सद्गुरूंनी सद्गुरु कसे असावेत हे सांगितलं आणि सद्गुरु म्हणून जे असतात पण ते खरे सद्गुरु कसे नाहीत याची ओळख व्हावी हेही सांगितलं। गुरु आणि सद्गुरु यांच्यातला फरक देखील सांगितला। जे पोट भरावयाची विद्या शिकवतात ते गुरु, माता पिता हे प्रथम गुरु, गीत नृत्य तान मान संगीत नाना वाद्य शिकवतात तेही गुरु, जे यातीचा जो व्यापारू शिकविती व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु, परी साचार सद्गुरु नव्हेती। सद्गुरु ही संकल्पना सद्गुरु समर्थ विशेष करून सांगताहेत। गुरूंची ही गरज आहे आणि सद्गुरूंची ही गरज आहे। आपल्या आपल्या पातळीवर गुरुही महत्वाचे आहेत आणि सद्गुरु तर आहेतच आहेत। गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये गोंधळ होऊ नये, समजण्यामध्ये आपला गोंधळ होऊ नये, समजुतीचा घोटाळा होऊ नये अशी ही समर्थांची याच्या मागे इच्छा आहे। एखाद्या गोष्टीमध्ये एखादी व्यक्ती पूर्ण वाकबगार असली तर ती ज्या पद्धतीने वाकबगार आहे त्यामुळं त्या व्यक्तीच्या कच्छपी सर्व आयुष्याच्या आयुष्य एखादी व्यक्ती लावण्याची शक्यता असते. माझ्या माहितीचे असे कित्येक जण आहेत की एखाद्या उत्तम गायकाच्या मागे सगळं आयुष्य लावून बसले. ती विद्या शिकायची म्हणून सगळं आयुष्य लावून बसले. एखाद्या वादकाच्या भोवती देखील त्याच्या मागे देखील सगळं आयुष्य लावून बसले अशी मंडळी असू शकतात. समर्थांना हा मुख्य परमार्थ प्रवण ग्रंथ असल्यामुळं ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी या वचनाला धरूनच त्यांनी परमार्थ सांगितला. हा परमार्थ सांगत असताना इच्छा नसताना त्यांना गुरु आणि सद्गुरु यांच्यामध्ये गुरु हे सद्गुरु होऊ शकत नाहीत असं सांगायला लागला. याचं कारण आमची कमी समज, बाकी काही नाही. समर्थांनी जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आपल्या बुद्धीमधून आणि जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य घडवतो तो सद्गुरु असं सद्गुरूंचं मुख्य लक्षण म्हणून सांगितलं. देव आणि भक्त जे एकमेकांपासून वेगळे झाले अशी भक्ताची कल्पना असते, जीवाची कल्पना असते. जीव निराळा आणि शिवभाव निराळा अशी जी कल्पना असते त्या देव आणि भक्त यांचा एकांत जो करतो एकामध्ये म्हणजे देवामध्येच भक्ताचा देखील भक्त भावनेचा देखील अंत होतो. भक्त हा अंतिमत देवस्वरूप होतो हे जो घडवतो तो सद्गुरु असं सद्गुरूंचं लक्षण सांगितलं. मागच्या वेळेला ज्या आपल्या ओव्या झालेल्या होत्या मुख्यतः फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निज सार तोची गुरु माहेर अनाथांचे. सद्गुरु जर काही करत असतील तर शब्दांचं जे अंतर आहे ते फोडून म्हणजे शब्दाचाही जो शब्दार्थ आहे त्या शब्दार्थाचं विवरण करून त्याप्रमाणे वस्तू दाखवी निज सार. वस्तू म्हणजे परमात्मा. रामकृष्ण म्हणत असत की परमात्मा तेवढा वस्तू, बाकी सगळ्या अवस्तू. समर्थांनीही तो वस्तू हा शब्द वापरलाय. गुरुदेव रानडे देखील वस्तू हा शब्द वापरत असत. उमदीकर महाराज म्हणत असत की अरे ती वस्तू माझ्या डोळ्यासमोर नाचतीये रे. आपल्या ठिकाणीच सार रूप असणारी निज सार असणारी वस्तू शब्दांचं अंतर शब्दांचं अंतःकरण उलगडून जो दाखवतो तोच गुरु माहेर अनाथांचे. जीव हा नेहमी एकदेशी असतो म्हणजे एकाच अंगाने विचार करणारा असतो. एकदेशी म्हणजे संकुचित, एकदेशी म्हणजे अल्प. समर्थ असं म्हणतात की एकदेशी म्हणजे एकाच ठिकाणी राहणारा. घरावर वासना बसली की घराचा एवढा होतो. पत्नी पती मुलं नातवंड यांच्यापुरताच राहणारा. तयास ब्रह्मची करी रोकडे त्यांना व्यापक ज्ञान देऊन नाल्पे सुखम असती भूमैव सुखम हे ज्यांच्या ठिकाणी ठसवतो. फेडी संसार साकडे वचन मात्रे जे वेदांचे अभ्यांतरी ते काढूनी अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. आणि ही किमया सद्गुरु विशेष करून वचन मात्रे करतात, उद्गारांनी करतात, बोलून करतात, निरूपणाच्या योगाने करतात. वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव तोची एक गुरुराव ऐक्य रूपे. गुरूंचं वेदांशी ऐक्य झालेलं असतं. म्हणजे वेदांनी जे सांगितलं त्याच्याशी सद्गुरूंचं ऐक्य झालेलं असतं, तोच सद्गुरूंचा अनुभव असतो. शास्त्रांनी जे सांगितलेलं असतं त्याच्याशी जे वेदांनी सांगितलं आणि शास्त्रांनी सांगितलं याच्यात फरक नाही, आणि जे महानुभावांनी सांगितलं, सद्गुरूंच्या आधी होऊन गेलेले जे संत असतील ज्यांना शाश्वताचा बोध झालेला असेल अशांशीही सद्गुरूंचा अनुभव हा मिळता जुळता असतो. सद्गुरूंना वेद शास्त्र आणि महानुभाव यांच्या ठिकाणी एकत्वाने आलेला अनुभव सद्गुरूंच्या मूळ अनुभवाशी देखील त्याचं ऐक्य झालेलं असतं, आणि असं ज्याचं झालेलं आहे तो गुरु. तोची एक गुरु राव ऐक्य रूपे. मी मध्ये कधीतरी बोलताना सांगितलं की एका संस्थेमध्ये काम करणाऱ्या साधूंनी त्या आश्रमाचे जे प्रमुख साधू होते त्यांना असं विचारलं की मी साधना तर करतो आहे पण जो अनुभव ही संस्था चालू ज्यांनी केली त्यांना आलेला होता तर तोच तुम्हाला आलाय ना, तुम्ही आश्रम चालवता आणि प्रमुख साधू आहात म्हणून मी तुम्हाला विचारतो. ही रामकृष्ण आश्रमातली घटना आहे. तर ते थोडेसे चाचरले, ते म्हणाले की मी इथं व्यवस्था पाहतो आणि मी माझं जीवन या कार्याला समर्पित केलेलं आहे. ते म्हणाले की माझ्या प्रश्नांचं हे उत्तर नाही, मला तुम्ही सांगा की तुमचा तो अनुभव आहे ना जो ठाकूरांचा होता, जो विवेकानंदांचा होता, तो तुमचा अनुभव आहे की नाही हे मला हवं आहे. कारण मी साधना करतो आहे, या साधनेनी मला तो अनुभव येणार आहे, तर मला असं पाहायचं आहे की तुम्हाला ते मिळालेलं आहे ना. तर ते म्हणाले की आपल्या इथल्या प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट ते अनुग्रह देतात, त्यांना ते मिळालं असेल. ते व्हाईस प्रेसिडेंट पर्यंत गेले, व्हाईस प्रेसिडेंटना विचारलं की तुम्ही अनुग्रह देता जो ठाकूरांनी सांगितला, जो विवेकानंदांनी सांगितला, जो विवेकानंदांचा अनुभव आहे तोच तुमचा आहे ना, जो ठाकूरांचा आलेला आहे ती दशा तुम्ही प्राप्त केली आहे ना. ते म्हणाले ठाकूर म्हणजे ठाकूर, ठाकूरांची दशा कोणीच प्राप्त करू शकत नाही. मग तुमचा अनुभव कुठपर्यंत आहे? ते म्हणाले की प्रेसिडेंटचा असू शकेल. ते म्हणाले मी प्रेसिडेंट पर्यंत पोहोचू शकलो नाही, प्रेसिडेंटना विचारण्यासाठी मी जाऊ शकलो नाही. समर्थांचे जे शब्द आहेत ते शब्द असे आहेत, वेद शास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरु राव ऐक्य रूपे. ऐक्य रूपाने गुरूंचाही तोच अनुभव असला पाहिजे. संदेह निशेष जाळी. गुरु कसे असले पाहिजेत? संदेह संपूर्णपणाने नाहीसा करणारे, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, स्वधर्माचं अत्यंत आदरपूर्वक प्रतिपालन करणारे, वेदविरहित टवाळी करूच नेणे. वेदांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळी बडबड. टवाळी असा शब्द वापरलाय, जे करूच शकत नाहीत, जे करणं जाणतच नाहीत. जे वेदांनी सांगितलेलं आहे, मी मध्यंतरी कोणाकडून तरी ऐकलं की एक साधिका त्यांच्याकडे आलेल्या साधकांना सांगत होत्या की ज्ञानेश्वरी 700-750 वर्षांपूर्वीची आहे, आता ती आउटडेटेड झालेली आहे. पूर्वी त्या प्रवचन करत होत्या, त्यांनी प्रवचन करणं वगैरे सोडून दिले, अजून आहेत त्या. भगवद्गीता तर त्याच्याही आधीची आहे. स्वतःचा संदेह, साधकाला नेहमी संदेह असतो. साधकाला आपण ब्रह्म कसे याच्याबद्दल संदेह असू शकतो. साधकाला साधनेबद्दल संदेह असू शकतो, नसावा हे मी तुम्हाला सांगतो. असू शकतो म्हणजे असताना दिसतो, पण तो नसला पाहिजे. साधकाला प्रसंगी गुरूंबद्दल संदेह असू शकतो. आपल्या बुद्धीमुळं किंवा आपल्याला जे समजते त्यामुळं किंवा आपल्याला जे समजते अशी आपली कल्पना आहे त्यामुळं तो गुरूंवरही संदेह घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला एखादे गुरु पटतात तेव्हा तुम्ही त्या क्रायटेरियावर टिकआउट केलेलं असतं, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतावर टिकआउट केलेलं असतं. तुम्ही गुरूंवर टीक मारलेली नसते. ज्या क्षणी गुरूंचं एखादं मत किंवा गुरूंचं एखादं प्रतिपादन त्याच्याप्रमाणे नाही असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तुमची प्रकृती बदलायला तयार आहात का, तेव्हा तुम्ही तुमचं मत बदलायला तयार आहात का, हा प्रश्न आहे. त्याच्याऐवजी गुरूंवर फोली मारून रिकामं होणं सोपं आहे. संदेह निःशेष जाळी, अशा प्रकारचे सर्व संदेह संपूर्णपणाने ज्यांनी नाहीसे केलेले असतात, जाळून टाकलेले असतात. स्वधर्म आदरे प्रतिपाळी, मला तर स्वामीजींचीच आठवण येते. या सगळ्या ओव्या वाचताना आपल्या गुरूंची आठवण येणार नाही. असं कसं असू शकेल? आणि त्यांना तर मी त्यांचा जो स्वधर्म होता तो स्वधर्म म्हणजे प्रपंच, दुकानदारी हे सर्व करताना पाहिलं. मला आठवतं की त्यांच्या घरी आम्ही जेव्हा जात असू तेव्हा त्यांची नात मोनिका तिला शिक्षणाकरता म्हणून त्यांनी ठेवून घेतलेलं होतं. मी 77 साली त्यांच्याकडे प्रवचनांना जायला लागलो तेव्हा छोटी मोनिका त्यांची नात त्यांच्याकडे त्यांनी ठेवून घेतलेली होती, कारण वडिलांच्या बदल्या होत असत. आणि त्या वयात देखील ते आजी आणि आजोबा या नात्यांनी आपली भूमिका उत्तम पार पाडत होते. टिपिकल आजी आजोबा जे असतात ना की आता तुमचा संसार तुम्ही करायचा बरं का, असं मुलाला आणि सुनेला सांगणारे. आणि आम्हाला आता त्रास देऊ नका, आता आम्हाला आम्ही खूप केलं असं सांग, असे ते कधीही नव्हते. त्यांचं प्रवचन चालू असताना तिथं पेंगुळलेली किंवा आजींच्या जवळ थोडीशी झोपलेली अशी मोनिका इथपासून त्यांना आम्ही पाहिलेलं आहे. त्या वयात सरलाताई देखील तिच्या शाळा, डबा, तिचे क्लासेस, तिचं येणं जाणं हे सगळं सांभाळून स्वामीजींचं दुकान आणि दुकानात मदत हे सगळं सांभाळत असत. आणि स्वामीजी देखील याबाबत अत्यंत दक्ष होते. नुसती दुकानदारी नाही पाहिली. आणि तिथपासून ते त्यांच्याकडे गुरुपरंपरेनी आलेली जी जबाबदारी होती ती देखील ते किती तत्परतेने पार पाडत होते हेही जवळून पाहायला मिळालं. संदेह निःशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेदविरहित टवाळी करूच नेणे. आणि स्वमत प्रतिपादन ही जी गोष्ट आहे, वेदविरहित याचाच अर्थ शास्त्रविरहित, याचाच अर्थ पूर्वी होऊन गेलेले जे संत आहेत त्यांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं. प्रवचन याचा अर्थ असा की वक्त्यांनी पूर्वीच जे बोललं गेलेलं आहे ते बोलायचं आहे, नवीन संशोधन करून काही बोलायचं नाहीये, मला असं वाटतं अशा प्रकारे बोलायचं नाहीये, तुला वाटतं नव्हे तुझ्या अनुभवाचं तू बोलायचं आहे, तुझ्या बुद्धीला वाटतं ते तू बोलायचं नाहीये, तो प्रवचनकाराला अधिकार नाही. प्रवचन याचा अर्थ पूर्वी जी वचन होऊन गेली त्याचा पुनरुच्चार करायचा आहे, बस एवढंच। तो फक्त तुमच्या प्रतिभेनी करायचा आहे। त्याच्याही पुढे जाऊन प्रवचनकार जर अनुभवी असेल तर वेगळं बोलूच शकत नाही। संदेह निशेष जाळी स्वधर्म आदरे प्रतिपाळी वेदविरहित टवाळी करूच नेणे। वेदविरहित असं काही बोलूच शकत नाही। जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी तो गुरु नव्हे भिकारी झडे आला। आता समर्थांची भाषा कडक व्हायला लागली बर का। इथपर्यंत चांगलं चाललेलं होतं, या ओवीपर्यंतच मागच्या वेळेला आपलं झालेलं होतं। मनामध्ये जे जे येतं ते ते मुक्तपणाने अनर्गळपणाने करणारा तो गुरु नव्हे भिकारी झडे आला असं म्हटलेलं आहे। तो गुरु असणं शक्यच नाही, तो भिकारी समजावा। धडधडीत भिकारी आपल्या समोर उभा आहे। खरं म्हणजे काही सांगायचं ठेवलेलं नाहीये, आपणच समजून घेण्याचं बाकी आहे, बाकी काही नाही। मनाला जे जे वाटतं ते ते करणारा, मला असं समजलं वेगवेगळ्या गुरूंबद्दल कधी कधी समजतं की ते अनुग्रह देत असतात, कोणता ना कोणता तरी संप्रदाय चालवत असतात। आपण कदाचित पेपरमध्येही त्यांच्याविषयी काही वाचत असतो, ऐकत असतो, टीव्हीवरूनही काही वाचत असतो, ऐकत असतो, पेपरमधून पाहत असतो, वाचत असतो। रात्री 1:30 आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली गुरूंना, आणि शिष्यांना संबंध गावात कुठं आईस्क्रीम मिळतं का, छोटं गाव तिथं कुठं आईस्क्रीम मिळेना। शेवटी गुरूंना इच्छा झालेली असल्यामुळं एका आईस्क्रीमवाल्याला उठून त्यांच्याकडून आईस्क्रीम घेऊन शिष्य परत आले। एक तर रात्री 1:30 बाहेर पाठवणं आईस्क्रीम आणायला, तर हा तर खूप छोटा प्रकार सांगितला। खरं म्हणजे कोणीही असो, तुमच्या ठिकाणी निर्माण झालेला मोह हे क्षणिक संमोहनच असतं, आणि मोहासारखं दुसरं कोणतंही संमोहन नसतं। मग कोणत्याही विषयाच्या संदर्भात असो, खाण्याच्या विषयाच्या संदर्भात, पाहण्याच्या संदर्भात, फिरण्याच्या संदर्भात, ती तुमच्या इंद्रियांना निर्माण झालेली हुक्की असते। आणि मोहाच्या त्यागामध्ये किंवा मोहापासून मुक्त होण्यामध्येच खरा वैराग्याचा जन्म असतो। अशा प्रकारे मोहात सापडणारे पण ज्यांना सगळा समाजच मोठं समजतो, त्यामुळे आपल्याला शंकाही घेता येत नाही असे, आपल्याला नाईलाजानी मानावंच लागतं असे, असे गुरु हे खरं म्हणजे परमार्थामध्ये फार शुद्ध परमार्थाचा एक प्रकारे घातच करतात असं दिसतं। आणि ही देखील एक खोड आहे, ही देखील एक सवय आहे। एखादी व्यक्ती गुरु होऊ शकते पण साधक दशेपासून स्वतःला सांभाळण्याचा त्याचा प्रयत्न नसेल, मनात येईल ते ते मुक्तपणाने करण्याची खोड लागलेली असेल तर ती खोड देहाची जात नाही अशी अडचण राहते। शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, समर्थ फारच कडक व्हायला लागले। ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे। जे शिष्याला साधना करायला लावत नाहीत आणि शिष्याकडून किमान इंद्रिय दमन, किमान इंद्रिय निग्रह करून घेत नाहीत, जे जे आपल्या मनात येईल ते ते अनर्गळपणाने मुक्तपणाने करणारे कोणत्या तोंडाने शिष्याला इंद्रिय दमन करायला लावणार? मग असे संप्रदाय निर्माण होतात जसे हुक्का ओढणारे। तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐसे संत झाले कली तोंडी तमाखूची नळी। अशा प्रकारचे संत मग निर्माण होतात। शिष्याला साधना सांगण्यासाठी, साधना करत राहिलेले गुरु शिष्यांनी नेहमी पाहणं गरजेचं आहे। गुरूंचं जीवन हे उघड्या पुस्तकासारखं असलं पाहिजे। जसा एखादा उघडा ग्रंथ तसे गुरु असले पाहिजेत। विनोबा असं म्हणतात की सूर्य आपल्या स्वतःला 100% जाळून घेतो तेव्हा कुठं जिवंत राहण्याएवढी 97, 97, 96, 96 एवढं टेम्परेचर आपल्या शरीरात राहतं। उद्या त्याची जर उष्णता कमी झाली तर आपण थंडगार पडलोच समजा, पण त्याच्याकरता सूर्य आपल्या स्वतःला 100% जाळून घेत असतो असं विनोबा म्हणतात। तेव्हा कुठेतरी आमच्या अंगात उष्णतेची जी धुगधुगी सगळी असते ती त्याकरता असते। म्हणून जो आदर्श असतो तो आदर्शासारखा कायम असणं ही गरजेची गोष्ट असते। थोडक्यात समर्थांना सर्व लोकांना जाग करायचं आहे। डोळे उघडून पहा आणि गुरु निवडताना तशा प्रकारेच निवड करा असं समर्थ सांगतायत। शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे। जो कोणी ज्ञान बोधी, त्याच्या उलट जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा। या उलट जो कोणी ज्ञानाचा बोध करतो, जो कोणी समूळ अविद्या नाहीशी करतो शिष्याच्या ठिकाणी असणारी आणि इंद्रिय दमनाचं महात्म्य सांगतो, त्याचं प्रतिपादन करतो, तर तो आपल्याकरता सुरक्षित आणि तो सद्गुरु असं समर्थ सांगतात। ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान। समर्थांनी जसं गुरु तसं ज्ञानाबद्दल ही सांगितलंय। नाना अश्वांची परीक्षा, नाना वनितांची परीक्षा हे ज्ञान नव्हे। हे ज्ञान होयेसे भासे परी मुख्य ज्ञान ते अनारीसे, जेथ प्रकृतीचे पिसे समूळ वाव। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। तू कोण, मी कोण, देव कोण याच्या संबंधी जो उपदेश करतो, बिघडले देव आणि भक्त झालीच रोवी, जीव शिवपणे द्वैत तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु जाणावा। ज्ञानाचा बोध जो कोणी करतो, जो शिष्याला सांगतो की तू देह नाहीस। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, काय तुझ झाले नाथीला संसार, कास यासी भार वाहतोसी मृत्तिकेची खंती, काय करतोसी कोण मी नेणसी काय आहे। तू आपण कोण हे जाणून घे। तू मृत्तिकेची खंती कुठं करत बसलास? देहाच्या खंतीला मृत्तिकेची खंती असं म्हटलेलं आहे। मी कोण हे तू जाण। यदा एकेन मृत पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम्। मातीची जी भांडी आहेत, एक माती जाणली असताना मातीची जी वेगवेगळी भांडी आहेत तिच्या आत माती आहे असं नीट दृष्टीने पाहता येतं. त्याची वरची जी नावं आहेत गाडगं मडकं माठ इत्यादी रांजण, हे वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम एकेन मृत पिंडेन सर्वम मृण्मयम विज्ञातम स्यात. एक माती जाणली की मातीची सगळी भांडी ही मातीपासून झाली असं जसं जाणलं जातं त्याप्रमाणे सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीयम एकमेवाद्वितीय असं सत्तत्वच या जगताच्या प्रारंभी हे सर्व दृश्य निर्माण होण्याच्या आधी या सत्तत्वानेच हे विश्व भरलेलं होतं. हे सर्व भरलेलं होतं, विश्व नव्हतंच. जेव्हा चंद्र नव्हता, जेव्हा सूर्य नव्हता, जेव्हा पृथ्वी नव्हती, जेव्हा पाणी नव्हतं, जेव्हा अरुण वरुण नव्हते, त्यावेळेला एक सत्तत्वच होतं, ते अव्यक्त होतं. आणि तत्त्वम असी श्वेतकेतो इति, आणि खरं म्हणजे तेच तू आहेस. ते जे सत्तत्व आहे ते अविनाशी आहे, ते चैतन्य मात्र आहे, ते आहे हे आपलं आपल्यालाच समजतं. ते तत्व स्वतःला समजून घेण्यासाठी समर्थ आहे, ते स्वसंवेद्य आहे, ते स्वतःच स्वतःला ओळखतं. म्हणून ते जाणीव रूप आहे, ज्ञान रूप आहे, ते अविनाशी आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. असं असल्यामुळे ते भयरहित आहे, ते आनंद स्वरूप आहे, ते शांती स्वरूप आहे. आणि तू तेच आहेस. तुला लाभलेला जो देह आहे तो देह साधन आहे. ते तत्व हे खरं तुझं स्वरूप आहे असा उपदेश जे करतात, जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीन रूप. पण जे द्रव्यानी विकले जातात, जो समुदायामध्ये द्रव्यधारी आहे, जो मोठा आहे, जो सत्तावान आहे, तर तो सांगेल तसं जे ऐकतात. एक द्रव्याचे विकिले एक शिष्याचे आखिले अति दुराशेने केले दीन रूप. आणि ही जी दुराशा असते, ही दुराशा वेगवेगळ्या प्रकारची असणारी ईषणाच असते. लोकेशणा किंवा वित्तेषणा किंवा दारेषणा या प्रधान ईषणा सांगितलेल्या आहेत. विशेष करून लोकेषणा, वित्तेषणा आणि दारेषणा यामुळे मोठी मोठी कार्य पार नाहीशी होतात. या सर्व ईषणांच्या बुडाशी जो या ईषणांमध्ये अडकलेला आहे, तर त्याची आत्मवस्तूवरची अश्रद्धा कारणीभूत असते. त्याला तरीही लौकिक जीवनातलंच महत्व पटलेलं असतं. त्याचं जे खरं म्हणजे अदृश्य अव्यक्त अचिंत्य असं परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वावर भरोसा ठेवणं हे तो चुकलेला असतो. त्याच्याऐवजी त्याचा वित्तावर भरोसा असतो, म्हणून वित्तेषण असते. तो लोकांमध्ये रमतो याचं कारण त्याच्या ठिकाणी असणारी परमात्म वस्तूबद्दलची अश्रद्धा कारण असते. लोक अवतीभोवती असल्याखेरीज त्याला चैन पडत नाही. आपण लोकांमध्ये असावं, लोकांमध्ये वावरावं, लोकांना सल्ले द्यावेत, लोकांनी आपलं ऐकावं. लोक नसतील अवतीभोवती अथवा जमा होण्याची शक्यता संपली तर जो निराश होईल, जो लोक जमवण्याकरता प्रयत्न करेल, त्याची परमात्मा वस्तूवर अश्रद्धा आहे. लोकेशणा ही अश्रद्धेने निर्माण होते, वित्तेशणा ही अश्रद्धेने निर्माण होते. भलतीकडेच कुठेतरी श्रद्धा आहे म्हणून अशा प्रकारची ईषणा आहे. आणि दारेषणा देखील शरीर सुखावरच जास्त श्रद्धा आहे म्हणून निर्माण होते. नाहीतर कसा द्रव्याने विकला जाईल? गोंदोलेकर महाराज, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. ट्रक भरून खाण्याच्या जिन्सात घेऊन आलेल्या माणसाला देखील, तर मग नंतर स्वयंपाक झाला तरी देखील ते म्हणाले की त्या रामाने दिलं, आम्ही काय कोणाचं खातो. त्यांनी बुद्धी दिली म्हणून हा आला, नाहीतर तुमचे फार उपकार झाले हो तुम्ही म्हणून माझं सगळं, माझी लाज राखली गेली, असे उद्गार नाही आले. म्हणून याच्या बुडाशी श्रद्धेचा अभाव असतो. साधू जरी झाला तरी व्यवहारामध्ये, प्राप्त ध्यानामध्ये किंवा साक्षात्कारामध्ये प्राप्त केलेल्या आत्मवस्तूवर श्रद्धेने त्याला राहायला लागतं, कारण त्याच्या समोर विषय वावरत असतात. त्यावेळेला संदेहरहित ज्ञानाने आणि श्रद्धेने त्यांनी जागच्या जागी टिकून राहायचं असतं. जर तसा त्या बाबतीत तो चुकला तर तो डळमळीत होऊ शकतो. म्हणून अश्रद्धाळू चित्तामध्ये ईषणा निर्माण होतात. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, म्हणजे शिष्य सांगेल तसं तसं करणारा. अति दुराशेने केले दीन रूप, अरे रे आता माझं काम बंद पडणार की काय, माझं काम आता कधी सुरू होणार, माझ्या कामाला आता कधी मान्यता मिळणार. सतत रेकग्निशन ज्याला हवं असतं तो आपल्या स्वतःला अपूर्ण समजत असतो, म्हणून त्याला सतत कोणाचे तरी रेकग्निशन पाहिजे असतं. ही जी दुराशा असते, ही दुराशा लौकिक जीवनाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्यामुळे निर्माण होते. पण लौकिक स्वप्नच नसावीत असं समर्थांचं म्हणणं आहे, जर साधू असेल तर. पण मग कधी कधी साधू देखील काम उभं करताना दिसतात, तेही असं समजत असतात की जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर होईल. जोपर्यंत देह इंद्रिय मन बुद्धी मिळालेली आहे तोपर्यंत आपल्या सद्गुरूंनी दिलेलं काम करण्याचा कसोशीने मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या मनात असेल तर सगळी सामग्री जमून येईल, पण त्याच्याकरता तो झुरत बसत नाही. तो प्रयत्नशील जरूर राहील, समर्थांनी काही कमी प्रयत्न केले. एवढे मठ ज्यांनी निर्माण केले, 1100 मठ निर्माण केले, ते समर्थ सांगतायत. शिवाजी महाराज हे ज्यांचे शिष्य होते, आता असा एक नक्की झालेला आहे की असं म्हणणं देखील चुकीचं आहे की शिवाजी महाराज हे समर्थांचे शिष्य नव्हते. पण मग सज्जनगड काय? समर्थांनी जे दासबोधामध्ये शिवाजी महाराजांना केलेला उपदेश किंवा वेगवेगळी पत्र आहेत ती काय आहेत? अशा व्यक्तीला जर खरंच कोणत्याही प्रकारची ईषणा असती तर ती कुठल्या कुठे गेली असती? साधी साधी मंडळी त्यांची आता नावही विसरलो. तांत्रिक आणि मांत्रिक मंडळी दिल्लीत बसून किती मोठी होतात, बघता बघता मोठे होतात. खरं म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारी ही दुराशा असते. हे शुद्ध ज्ञान तर नव्हेच. जे जे रुचे शिष्या मनी, वेळ संपली, तैसीच करी मन धरणी. जे जे शिष्य म्हणेल तशा प्रकारची मनधरणी, जे शिष्याचं जे मन आहे ते राखणं, आपल्याबरोबर आपल्या विचारांबरोबर शिष्याला घेऊन जाणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि समूह टिकावा म्हणून पुढे पुढे समूहाच्या मनासारखं वागत राहणं ही वेगळी गोष्ट आहे. नेहमी असं म्हटलं जातं की नेता, नेतृत्व करणारा जो असतो तो समूहाचा कल पाहतो आणि त्याप्रमाणे नेतृत्व करतो. आजही जर नेत्यांची भाषा तुम्ही पाहिली तर मी माझ्या लोकांना भेटेन, एकदा त्यांचा कल घेईन. दुसऱ्या महायुद्धातली आश्चर्यकारक घटना अशी की आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये प्रत्येकाने सांगितलं की आम्ही जे काही केलं, जर्मनीच्या लष्करी अधिकाऱ्यांनी, आम्ही जे जे केलं ते आम्हाला पटत नव्हतं, वरूनच तसे आदेश होते म्हणून आम्ही ते केलं, आणि मिलिटरीचा खाक्या वरून आलेला जो आदेश आहे तो पाळायचा म्हणून आम्ही दोषी नाही, असं जवळपास प्रत्येकाचं आर्ग्युमेंट होतं. आणि हिटलरनी जे जर्मनीच्या लोकांच्या मनामध्ये वेड भरलेलं होतं वांशिक प्रतिष्ठेचं आणि आपला वंश श्रेष्ठ आहे त्याच्या श्रेष्ठत्वाचं, त्यामुळे पुढे पुढे हिटलरचाही नाईलाजच झाला असं इतिहास सांगतो. हिटलर ही लोकांचं मन सांभाळण्याकरताच करत होता आणि हिटलरचं मन सांभाळण्याकरता हे करत होते. म्हणजे नेते हे दिग्दर्शन करत नसून लोकांच्या मनात काय आहे ते जर राखलं तरच आपण नेते राहू शकू असं त्यांना वाटतं. ती गोष्ट पारमार्थिक नेतृत्वात असता कामा नये. मग ते पारमार्थिक नेतृत्वच नाही. आपल्याला जे काय वाटतं आहे आणि कशा रीतीने समूह पुढे न्यायचा आहे हे जर समजत नसेल, याचा जर अंदाज येत नसेल आणि लोकांच्याच म्हणण्याप्रमाणे सतत चालत असेल तर ते कुठेही जाईल, ते कार्य कुठेही भरकटल्याखेरीज राहणार नाही. जे जे रुचे शिष्या मनी तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी पडली गळा. अशा प्रकारची कामना शिष्यांना राखायचं, मन राखायचं, जाऊ दे असं म्हणायचं. आणि शेवटी आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी परमार्थामध्ये नसावं, नसलं पाहिजे, आणि शुद्ध परमार्थामध्ये ते नसतं, पण मोठ्या मोठ्या मंडळींकडून देखील हेच घडलं इतर ठिकाणी. परमार्थाचं मी बोलत नाही. पण समाज धारणेकरता आवश्यक असणारी जी क्षेत्र आहेत त्याच्यातलं हे एक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी असणारे संकेत मात्र स्पष्ट आहेत. हवं असेल तर समाजानी सत्पुरुषांना जसं सांगायचं आहे तसं आचरण करावं, नाहीतर समाजानी त्यांच्याकडे येऊ नये ज्यांना वाटत असेल तसं. पण सत्पुरुषांनी समाजाला हवं तसं वर्तन करू नये. हे परमार्थामध्ये तरी असणं अतिशय आवश्यक आहे आणि समर्थ ते सांगतायत. जो गुरु भीड सारू, भीड जला सोडवत नाही, तो अधमाहुनी अधम थोरू. फार कडक. याचं कारण त्यांनी कदाचित त्यांच्या काळीही असे गुरु पाहिले असतील. चोरटा, आता काय त्याला, कारण हे सगळं करून दुसऱ्याची मनं राखून त्यांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे. चोरटा, भैंद, पामरू, द्रव्यभोंदू एवढी विशेषण वापरली आहेत. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय दासबोध नित्य पाठ पाठ.
श्रीराम, आजपासून आपण पुरुष वर्गाकडे 1 ते 10 असे म्हणू आणि मग त्या सिक्वेन्सनी आपण पुढे पुढे जाऊ. श्रीराम. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलला विशद भक्ती मार्ग भक्ती तेन योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे असो भगवत प्राप्ती वीण करी संसाराचा सीण त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये देह परमार्थी राविले तरी तयाचे सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना अगाते मृत्युपंथे परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख या संसार दुखा ऐसे दुख आणिक नाही संसार म्हणजे सवेत स्वार नाही मरणाच उधार मापी लागले शरीर घडीने घडी
नित्य काळाची संगती नकळे होणाराची गती कर्मासारिखे प्राणी पडती नाना देशी विदेशी तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी मायबापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा मानिला प्रपंची आनंद केला परमाती विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी हाती द्रव्याची जपमाळ कांता ध्यान सर्व काळ सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध माया जाळे दुष्टित होये ते निरूपणी कामा नये संसारिका कळे काय अर्थ येतीचा लोक मरमरो जाती वडिले गेली हे प्रचिती जाणत जाणत निश्चिती काय मानिले अग्नगृहासी लागला